नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. कामकाजात आजही अनेक महत्वाची विधेयकं विषयपत्रिकेत समाविष्ट आहेत. या अधिवेशनादरम्यान वंदे मातरम, निवडणूक सुधारणा, रोजगार, विमा क्षेत्रातील सुधारणा तसंच ऊर्जा सुरक्षा यासारख्या महत्वाच्या विषयांवर लोकसभा आणि राज्यसभेत सखोल चर्चा झाली. हिवाळी अधिवेशनात एकूण 5 महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. यामध्ये विकसित भारत रोजगार हमी उपजीविका विधेयक, शांती विधेयक, विमा सुधारणा विधेयक तसंच निरसन आणि सुधारणा विधेयकांचा समावेश आहे. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि पक्षाघात प्रतिबंध आणि नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रम हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असून याअंतर्गत देशभरातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावर उपचार दिले जातील असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल राज्यसभेत सांगितलं. येत्या 3 वर्षात जिल्हा रुग्णालयांमध्ये 372 डे केअर कॅन्सर सेंटर स्थापन करण्याची सरकारची योजना असून त्यापैकी 200 सेंटर्स 2025-26 या आर्थिक वर्षात स्थापन केली जातील असं ते म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल 2025 सादर केलं. भारतीय शेअर बाजाराशी संबंधित सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून त्यामध्ये सुधारणा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. खेलो इंडिया योजनेअंतर्गत एप्रिल 2024 पर्यंत देशभरातल्या खेलो इंडिया केंद्रांमध्ये 28,000 जास्त खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात आल्याचं क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत सांगितलं. देशभरात 991 खेलो इंडिया केंद्र कार्यरत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत दुसऱ्या जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेच्या समारोप समारंभात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान या सभेला संबोधित करतील आणि आयुष क्षेत्रासाठी एक प्रमुख डिजिटल पोर्टल माय आयुष इंटिग्रेटेड सर्व्हिसेस पोर्टलसह अनेक महत्वाच्या आयुष उपक्रमांचा शुभारंभ करतील. आयुष उत्पादने आणि सेवांच्या गुणवत्तेसाठी जागतिक बेंचमार्क म्हणून कल्पना केलेल्या आयुष मार्कचं अनावरण देखील पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी होणार आहे. सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेअंतर्गत राज्यातल्या सिकलसेल आजाराचं प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमधल्या प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी होणं आवश्यक असल्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये याची काटेकोर दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राज्यात 15 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 दरम्यान सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा राबवण्यात येणार असून यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. नाशिक इथं भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयानं 14 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. नाशिक इथं राहणाऱ्या एका नागरिकानं यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली. तपोवनातली ही झाडं 30 ते 40 वर्ष जुनी असून नाशिकला प्राणवायूचा पुरवठा करतात, त्यामुळे साधुग्रामच्या निर्मितीसाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयानं सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून येत्या 14 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. उद्योजक, गुंतवणूकदार आणि नवउद्योजकांसाठी मैत्री या एक खिडकी प्रणालीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे उद्योग स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारे परवाने, मंजुरी, नाहरकती, सवलती तसंच तक्रार निवारणाच्या सुविधा वेगवान, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातल्या उद्योजकांनी या प्रणालीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यात सध्या 60,499 सूक्ष्म, 329 लघु आणि 26 मध्यम असे एकूण 60,804 उद्योग नोंदणीकृत आहेत. परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांचे संरक्षण आणि शाश्वत वनस्पती आरोग्य या विषयावर आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा काल समारोप झाला. कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी यावेळी विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरा, दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि शेतकरी केंद्रित विस्तार कार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केलं. या परिसंवादामध्ये एकूण 130 शास्त्रज्ञ आणि 190 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. चीनमध्ये सुरू असलेल्या BWF वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं इंडोनेशियन जोडीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.